गोपी जाना वल्लभ गिरिवर धारी। गोपी जन वल्लभ गिरिवर धारी। यशोदानन्दन ब्रज जन रंजन यशोदानन्दन ब्रज जन रंजन यमुना तीरावन चारी। यमुना तीरावन चारी जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। गोपी जन वल्लभ गिरिवर धारी। गोपी जन वल्लभ गिरिवर धारी। यशोदानन्दन ब्रज जन रंजन यशोदानन्दन ब्रज जन रंजन यमुना तीरावन चारी। यमुना तीरावन चारी हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा Krishna Krishna Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. श्री श्री हरिनाम संकीर्तन की जय. ग्रंथराज श्रीमद् भगवद गीता की जय. शिला प्रभुपाद की जय. उपस्थित गौर भक्त वृंद की जय. हरे कृष्णा. तर आज आपण वाचतो आहोत भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय क्रमांक 2 श्लोक क्रमांक 8. मी या ठिकाणी श्लोक वाचेन आणि नंतर शब्दार्थ पण वाचेन. नहि प्रपश्यामि ममापनुद्यात् यक्षोपमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमावसपत्नरुद्धम् राज्यम् सुराणापि चाधिपत्यम्. शब्दार्थ भाषांतर आणि तात्पर्य. कृष्ण कृपामूर्ती ए सी भक्तिवेदांत स्वामी शिल प्रभुपाद. शिल प्रभुपाद की जय. न नही ही खचितच. प्रपश्यामी मला दिसते. मम माझ्या. आपण उद्यात दूर करू शकेल. यत जो. शोकम शोक. उच्छोषणम कोरडे पाडणारा. इंद्रियाणाम इंद्रियांना. अवाप्य प्राप्त होऊन. भूमौ पृथ्वीवर. असपत्नम प्रतिस्पर्धी नसलेले. रुद्धम समृद्ध किंवा वैभवशाली. राज्यम राज्य. सुराणाम देवांचे. अपि सुद्धा च आणि. आधिपत्यम स्वामित्व. भाषांतर. ज्या योगे माझ्या इंद्रियांना शुष्क पाडणाऱ्या शोकाला नाहीसे करता येईल असा उपायच मला दिसत नाही. स्वर्गातील देवांसारखे सार्वभौमत्व असलेले वैभवशाली आणि प्रतिस्पर्धी नसलेले राज्य प्राप्त करून सुद्धा मला या शोकाचे निराकरण करता येणार नाही. तात्पर्य. धर्मतत्व आणि नीतिनियमांच्या ज्ञानावर आधारित अर्जुनाने अनेक युक्तिवाद केले, परंतु असे प्रतीत होते की आपले आध्यात्मिक गुरु भगवान श्रीकृष्ण यांच्या सहाय्याशिवाय तो आपली वास्तविक समस्या सोडवू शकला नाही. ज्या समस्यांमुळे त्याचे संपूर्ण अस्तित्वच शुष्क पडत होते, त्या समस्यांचे निराकरण करणे हे त्याच्या तथाकथित ज्ञानाद्वारे अशक्य आहे हे त्याने जाणले. भगवान श्रीकृष्ण सारख्या आध्यात्मिक गुरूंविना आपल्या अडचणी सोडवणे त्याला अशक्यप्राय झाले. जीवनातील समस्या सोडवण्यासाठी पुस्तकी ज्ञान, विद्वत्ता, उच्चपद इत्यादी सर्व व्यर्थ आहे. केवळ श्रीकृष्णासारखाच आध्यात्मिक गुरु या बाबतीत सहाय्य करू शकतो. म्हणून यावर असा निष्कर्ष निघतो की जो पूर्णपणे कृष्ण भावना भावित आहे तो वास्तविकपणे आध्यात्मिक गुरु आहे, कारण तो जीवनातील समस्या सोडवू शकतो. भगवान श्री चैतन्य महाप्रभू सांगतात की एखाद्याचा सामाजिक दर्जा कोणताही असला तरी जर तो कृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत असेल तर तोच खरा आध्यात्मिक गुरु आहे. किबा विप्र किबा न्यासी शूद्र केने नय येई कृष्ण तत्ववेत्ता सई गुरु है. एखाद्या व्यक्तीचे विप्र वैदिक ज्ञानातील विद्वान असणे हलक्या जातीत जन्माला येणे किंवा संन्यास आश्रमात असणे हे महत्त्वपूर्ण नाही. परंतु जर व्यक्ती श्रीकृष्ण विज्ञानामध्ये पारंगत असेल तर ती परिपूर्ण आणि अधिकृत आध्यात्मिक गुरु होय. चैतन्य चरितामृत मध्य 8:128. म्हणून कृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत असल्याशिवाय कोणीही प्रमाणित आध्यात्मिक गुरु बनवू शकत नाही. वैदिक साहित्यामध्येही सांगण्यात आले आहे की षटकर्म निपुणो विप्रो मंत्रतंत्र विशारद अवैष्णवो गुरु नस्याद वैष्णव स्वपचो गुरु. वैष्णव किंवा कृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत असल्यास वाचून संपूर्ण वेदविद्येमध्ये तज्ज्ञ आणि विद्वान असा ब्राह्मणही आध्यात्मिक गुरु बनण्यास लायक असू शकत नाही. पण एखादी व्यक्ती जरी हलक्या जाती जन्मली असली तरी ती वैष्णव किंवा कृष्णभावना भावित असल्यास आध्यात्मिक गुरु बनण्यास योग्य आहे. पद्मपुराण. जन्म जरा व्याधी आणि मृत्यू या भौतिक अस्तित्वांच्या समस्यांचा प्रतिबंध धनसंचयाने किंवा आर्थिक समृद्धीने होऊ शकत नाही. जगामध्ये अशी अनेक राष्ट्रे आहेत जी जीवनातील सुखसोयींनी समृद्ध संपत्तीने परिपूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या विकसित आहेत. तरी सुद्धा त्या ठिकाणी भौतिक जीवनातील समस्या या आहेतच. विविध मार्गांद्वारे ते शांती प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यांनी श्रीकृष्णांचे त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीद्वारे कृष्ण भावना भावित व्यक्ती किंवा कृष्णविज्ञान असलेल्या भगवद्गीता आणि श्रीमद भागवतम यांच्यासारख्या शास्त्रांद्वारे मार्गदर्शन घेतले तरच त्यांना खरी शांती प्राप्त होऊ शकते. आर्थिक विकास आणि भौतिक सुखसोयींमुळे एखाद्याचे कौटुंबिक सामाजिक राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय मदांधता याबद्दलचे दुःख दूर होऊ शकत नाही. असे असते तर अर्जुनाने म्हटले नसते की पृथ्वीवरील प्रतिस्पर्ध्याविरहित राज्य किंवा स्वर्गलोकातील देवतांसारखे सार्वभौमत्वही माझा शोक दूर करू शकत नाही. म्हणून त्याने कृष्णभावनेचा आश्रय घेतला. शांती आणि समाधान प्राप्तीचा तोच योग मार्ग आहे. आर्थिक प्रगती किंवा जगावरील सार्वभौमत्व याचा भौतिक प्रकृतीच्या प्रलयामुळे क्षणार्धातच विनाश होऊ शकतो. आता मनुष्य चंद्रलोकावर जाण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु उच्चतर ग्रह लोकांवर जाण्या इतपत प्रगतीचाही विनाश एकाच फटक्यानिशी होऊ शकतो. भगवद्गीता ही याची पुष्टी करते की क्षीणे पुण्ये मर्तलोकम विशंती. जेव्हा पुण्यकर्माच्या फलांचा अंत होतो तेव्हा मनुष्याचे आनंदाच्या अत्युच्च शिखरावरून जीवनातील अत्यंत खालच्या पायरी इतपत पतन होते. जगातील अनेक राजकारण्यांचे याप्रमाणे अधपतन झाले आहे. असे पतन केवळ अधिक शोकालाच कारणीभूत होते. यासाठी जर आपल्याला कायमचा शोक आवरायचा असेल तर ज्याप्रमाणे अर्जुन हा श्रीकृष्णांचा आश्रय घेत आहे त्याप्रमाणे आपणही श्रीकृष्णांचा आश्रय घेतला पाहिजे. म्हणून अर्जुनाने श्रीकृष्णांना निश्चितपणे आपल्या समस्यांचे निराकरण करण्यास सांगितले आणि तोच कृष्ण भावनामृताचा मार्ग आहे. ओम अज्ञान तिमिरंधस्य ज्ञानांजन शलाखय चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदांतिकं वंदेहं श्री गुरो श्रीयुत पदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजन सहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश. नमाम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीन इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश तारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरतुषे नमः. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी ऋषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वांछाकल्पतरुभयश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद सगळ्यांनी म्हणा हरे कृष्णा 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा। आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या रविवारच्या मराठी भगवद्गीतेच्या वर्गामध्ये, जो दर रविवारी इथे 11:30 ते 12:30 या वेळेमध्ये असतो। तर आज आपण पाहतो आहोत भगवद्गीता जशी आहे तशी, याच्यामध्ये 2, ज्याचं शीर्षक आहे सांख्य योग किंवा गीतेचे सार। आणि यामध्ये आज आपण पाहतोय 8, ज्या ठिकाणी आपण आज चर्चा करणार आहोत की एखाद्या शिष्याचा किंवा एखाद्या विद्यार्थ्याचा मनोभाव किंवा मनोवृत्ती ही कशी असली पाहिजे आपल्या आध्यात्मिक गुरूंकडे शरण जाताना किंवा त्यांच्याकडून विचारपूस करताना। तर हा जो एक हेल्पलेस मूड आहे ती मदत मागण्यासाठीचा, तो बघूयात आपण। आणि आध्यात्मिक गुरूंचं आपल्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे याच्यावरती पण आज आपण आता चर्चा करणार आहोत। तर सर्वप्रथम आपण थोडीशी पार्श्वभूमी बघूयात ज्या श्लोकावर, जो श्लोक आज आपण वाचतोय 2.8, त्याच्या आधी आतापर्यंत काय झालेलं आहे गीतेमध्ये। तर भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये, ज्याचं शीर्षक आहे युद्धस्थळावर सैन्यांचे निरीक्षण, तर ते सैन्यांचं निरीक्षण करताना अर्जुनाला विषाद झाला। म्हणजे अर्जुनाने ज्यावेळी आपल्या स्वजनांना बघितलं आपल्याशी युद्ध करण्यासाठी उभे राहिलेले आहे तिथे युद्ध रणांगणावरती, त्यावेळी त्याला त्याची अवस्था फार बिकट झाली। आणि त्या ठिकाणी पहिल्या अध्यायामध्ये त्यांनी 4 कारणं दिली की जेणेकरून ते म्हणतोय की मी युद्ध का करणार नाही। ती कारण म्हणजे त्यांनी सांगितलं की त्याच्या हृदयामध्ये आपल्या स्वजनांना नातेवाईकांना बघून दयाभाव उत्पन्न झालेला होता। तो म्हणाला की जर का मी यांच्याशी युद्ध करून यांना मारलं तर मग मी आनंद कसा उपभोगेन, कारण ज्यांच्याशी आनंद उपभोगायचा ते जर का आपले नातेवाईक आपल्या बरोबर नसतील तर मग त्याला काय उपयोग आहे। तिसरं कारण त्याने दिलं की अशा प्रकारचे युद्ध करून हिंसा करून कदाचित मला पाप लागू शकेल, तर पाप लागण्याची त्याला भीती होती, ते त्याने तिसरं कारण दिलं। आणि तो म्हणाला की अशा प्रकारे युद्धात मारल्या गेल्यामुळे जे फॅमिली ट्रेडिशन्स किंवा ज्या वंश परंपरा आहेत लुप्त पिंडोदक क्रिया जसं सांगितलेलं आहे, तर त्या सर्व फॅमिली ट्रेडिशन्स या काय होतील, नष्ट होतील। त्यामुळे तो म्हणला मला युद्ध करायचं नाहीये। आणि या आजच्या दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला त्यांनी 5वं कारण दिलं युद्ध न करण्याचं, आणि ते म्हणजे तो म्हणाला की मला समजत नाही, इनडिसिजन अनिश्चितता आलेली आहे माझ्या आयुष्यामध्ये, की त्यांच्यावर विजय प्राप्त करणं चांगलं आहे का त्यांच्याकडून पराजय होणं हे माझ्यासाठी चांगलं आहे। अशा प्रकारे तो संभ्रमित झाला होता। आणि एक या ठिकाणी आपण बघू शकतो की अर्जुनाचं फार मोठं भाग्य होतं, अशा प्रकारे त्याला जरी दुःख झालं, विषाद जरी त्यांनी केला, तरी त्याला म्हणलेलं आहे पहिल्या अध्यायाचं आणखीन एक शीर्षक आहे अर्जुन विषाद योग। विषाद योग, योग म्हणजे जोडणे। तर या विषादामध्ये त्याचा एक फार मोठा असा फायदा होता की त्याच्याबरोबर त्याचा जो मित्र होता श्रीकृष्ण यांच्याशी तो अजूनही जोडलेला होता। आणि अशा प्रकारे गोंधळलेल्या मनस्थितीत मग त्याला कळालं की माझा आता मी याच्यामध्ये निर्णय घेऊ शकत नाहीये। मग त्यावेळी 2.7 किंवा याच्या आधीच्या श्लोकामध्ये त्यांनी सरळ काय केलं, श्रीकृष्णानं तो आपल्या मित्राला शरण गेला आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं शिष्यस्ते अहम शाधी माम त्वाम प्रपन्नम, मी आता तुला एक शिष्य म्हणून शरण आलेलो आहे, प्रपन्न झालेलो आहे, आणि तू मला आता काय कर, कृपा करून शाधी माम तू मला उपदेश कर। आणि अशा प्रकारची त्यांनी त्यांच्याकडे मदत मागितली. आणि प्रभुपाद इस्कॉनचे संस्थापक आचार्य ज्यांनी ही भगवद्गीता लिहिलेली आहे ते त्या ठिकाणी लिहितात की अशा प्रकारे दोन जे मित्र होते, अर्जुन आणि कृष्ण हे कोण होते? मित्र होते. ते दोन मित्रांमध्ये जसे संबंध असतात, एकत्र खाणं, एकत्र पिणे, एकत्र विहार करणे किंवा एकत्र खेळ खेळणे, अशा प्रकारचे त्या दोघांमध्ये संबंध होते जवळीकचे. पण आता या ठिकाणी या श्लोकानंतर हे संबंध काय झालेले आहेत? चेंज झालेले आहेत. आणि दोन मित्रांचं नातं न राहता आता एक जण शिष्य झालेला आहे आणि एक गुरु बनलेला आहे. एक आता विद्यार्थी झालेला आहे आणि दुसरा काय झालेला आहे? दुसरा आता टीचर बनलेला आहे. अशाप्रमाणे आणि आपण बघू शकतो मग भगवंतांनी खरी गीतेची जी सुरुवात आहे, खरी ज्ञान देण्याची जी प्रक्रिया आहे, सांख्य योग म्हणा 2.11 पासून जो सांख्य योग ते सांगतायत, त्यापासून पूर्ण संपूर्ण गीतेमध्ये जे ज्ञान दिलेलं आहे ते या नात्याच्या चेंज झाल्यानंतरच तो काय होतोय, ज्ञानाचा प्रवाह जो आहे तो एका गुरुकडून शिष्याकडे किंवा एखाद्या टीचरकडून एखाद्या स्टुडंटकडे येतोय. आणि आपण बघू शकतो की वैदिक संस्कृतीमध्ये एक खासियत आहे जी आपण या भगवद्गीतेमध्ये पण बघू शकतो की ज्ञानाचा जो ज्ञान जे ट्रान्समिट करायचं आहे गुरुकडून शिष्याकडे किंवा टीचरकडून विद्यार्थ्याकडे, हे तोपर्यंत होत नाही जोपर्यंत विद्यार्थ्याला ज्ञानाची भूक लागलेली नाहीये. जोपर्यंत विद्यार्थ्याला असा एक असहाय्यतेचा भाव किंवा त्याला खरीखरी जिज्ञासा त्याच्या मनामध्ये उत्तीर्ण झालेली नाहीये, तर असं म्हटलं जातं की जसं तोपर्यंत काय गुरु जे असतो किंवा शिक्षक जो असतो तो विद्यार्थ्याला ज्ञान देण्याच्या फंदात पडत नाही भूक लागल्याशिवाय. तर असं म्हटलं जर आयुर्वेदामध्ये जोपर्यंत आपल्याला भूक लागत नाही, कडकडीत भूक लागत नाही, भूक लागलेली नसताना जर का आपण जेवण केलं तर तेच अन्न जे आहे जे आपलं भरण पोषण करणार आहे तेच काय बनू शकतं? आपलं विष बनू शकतं. तर आजकालच्या आधुनिक समाजामध्ये आपण बघू शकतो की अशा प्रकारचा एक जे रिलेशन आहे विद्यार्थी आणि एका शिक्षकामध्ये किंवा गुरु आणि शिष्यामध्ये, हे आजकाल आपल्याला जनरली बघायला मिळत नाही. विद्यार्थ्यांमध्ये असा भाव असतो की आम्ही तर काय बाबा, आम्ही किंवा आमच्या आईवडिलांनी पैसे भरलेले आहेत त्यामुळे तुम्हाला काय शिकवायचं तुम्ही शिकवा, घ्यायचं असेल तर आम्ही घेऊ नाही तर आम्ही ठरवू काय करायचं ते. आणि शिक्षकांचा पण कदाचित असा भाव असू शकतो की आम्हाला काही करून आता पोर्शन कम्प्लीट करायचं आहे तर आम्हाला विद्यार्थ्यांना भूक लागलेली असो किंवा नसो आम्हाला हे संपूर्ण काय करायचं आहे, पोर्शन कसा तरी करून संपूर्ण टाकायचं आहे. असा एक भाव जो असतो तो आपल्याला कदाचित आधुनिक समाजामध्ये दिसून येईल. तर तशा प्रकारचा भाव जो आहे या आजच्या श्लोकामध्ये आपल्याला दिसत नाहीये. अर्जुन हा पार खूप असह्य भावनेने त्यांची काय करतोय, मदत मागतोय आपल्या आध्यात्मिक गुरूंची. तर या ठिकाणी तो म्हणतोय नाही प्रपश्यामी, मला पश्यामी म्हणजे बघणे, मला कुठलाही मार्ग दिसत नाहीये. कशासाठी? यच्छोकम उच्छोषणम इंद्रियाणाम. तर मला कुठलाही मार्ग दिसत नाहीये की जेणेकरून माझ्या इंद्रियांना जो शुष्क जो कोरड पडलेली आहे, जसं एखाद्या बिकट प्रसंगामध्ये आपल्या घशाला कोरड पडते, आपल्या सारखं पाणी प्यावं लागतं, तर त्या ठिकाणी तशी त्याची त्याच्या इंद्रियांना तसं त्याप्रमाणे अवस्था झालेली आहे. आणि तो पुढे जाऊन म्हणतोय की ही अशी जी अवस्था आहे ती काय केल्याने सुद्धा मिटणार नाहीये. तर तो म्हणतोय की अवाप्य भूमाव असपत्न रुद्धम, जरी मला एक समृद्ध राज्याची जरी प्राप्ती झाली म्हणजे हे युद्ध करून विजय प्राप्त करून, तरी तो शोक दूर होणार नाही. आणि पुढे जाऊन तो असंही म्हणतोय की राज्यम सुराणा अपि चाधिपत्यम. सुराणा म्हणजे सुर म्हणजे भगवंत जे देवी देवता आहेत त्यांचं जे राज्य आहे, हे समृद्धशाली वैभवशाली ज्याला कुठली प्रतिस्पर्धी नाहीये असं राज्य जरी मला मिळालं तरी माझा हा जो शोक आहे तो शोक माझा मिटणार नाहीये, असं ते या ठिकाणी आपल्याला पार्श्वभूमी देते. तर आपण आज आता पुढे बघूयात. मग असा एक प्रश्न येऊ शकतो की एवढा काय शोक झाला बरे अर्जुनाला की जो एवढं जे त्याला एक समृद्ध वैभवशाली संपन्न राज्य मिळतंय त्या राज्याला पण तो नाकारण्यासाठी काय झालेला आहे, तयार झालेला आहे. तर आणि त्याची अवस्था कशी झालेली आहे अशा या शोकामुळे, याचं वर्णन पहिल्या अध्यायातल्या काही श्लोकांमध्ये पण येत आहे. जसं 1.28, 29 आणि 30, 28, 29, 30 या श्लोकामध्ये अर्जुन त्याचं वर्णन त्यांनी आधी केलेलं आहे आणि तो म्हणतोय त्या ठिकाणी दृष्ट्वैवम स्वजनम कृष्णम युत्सम समुपस्थितम सिदंती मम गात्राणी मुखम च परिशुष्यती. तो म्हणतोय की ज्यावेळी माझ्या नातलावांना मी इथे कुठल्या एका समारंभात किंवा कार्यक्रमात बघत नाहीये तर कशासाठी बघतोय, युद्ध करण्यासाठी, युद्धभूमीवरती बघतो आहे. आणि त्यानंतर ती काय झालेलं आहे, सिदंती मम गात्राणी मुखम च परिशुष्यती. तो म्हणजे माझ्या संपूर्ण इंद्रियांना कंप सुटलेला आहे आणि माझं जे मुख आहे जे काय कोरडं पडलेलं आहे. आणि पुढे जाऊन तो म्हणेल पुढच्या श्लोकामध्ये तो म्हणतोय, वैपदुष्य शरीरे मे रोम हर्षश्च जायते गांडिवम संस्रते हस्तात त्यक्चोय परिधयते. त्या ठिकाणी तो म्हणतोय संपूर्ण शरीराला मला कंप सुटलेला आहे आणि माझ्या अंगावरती रोमटे उभे झालेले आहेत. जसे एखाद्या भीतीदायक प्रसंगामुळे आपल्या अंगावरती रोमांच उभे राहतात त्याप्रमाणे तो म्हणतोय की माझ्यावरती अंगावरती रोमटे उभे झालेले आहेत. गांडिवम संस्रते हस्तात, माझ्या हातातून आता इतका मला घाम सुटलेला आहे की माझ्या हातातून काय होतंय, गांडीव माझ्या हातातून निसटत आहे. आणि त्याच्याही व परिधय्यते, माझ्या शरीराला माझ्या त्वचेला संपूर्णपणे काय झालेला आहे, दाह सुटतो आहे. आणि शेवटच्या तिसऱ्या श्लोकामध्ये तो म्हणेल, नच शक्नो व्यवस्थातुम भ्रमती वच मे मन निमित्तानी च पश्यामी विपरीतानी केशव. तो म्हणेल की मला या अवस्थेमध्ये मला उभा राहणं अशक्य झालेलं आहे आणि भ्रमती वच मे मन, माझं आता मन काय करतंय, घराघराघरा फिरतंय, आता माझं कळत नाही मला काय करावं, सुन्न झालेलं आहे. आणि तो म्हणतोय निमित्तानी च पश्यामी, एका निमित्तानीच मी काय बघतोय आता, विपरीतानी केशव, हे केशव करायला आलो एक आणि आता झालं काहीतरी उलटच. अशा प्रकारे त्याची अवस्था त्या ठिकाणी तो काय करतोय, वर्णन करतोय. आणि मग आजच्या श्लोकाच्या आधीचा जो श्लोक आहे त्या ठिकाणी अशा संभ्रमित अवस्थेमध्ये झाल्यानंतर तो काय करतोय, कृष्णांना शरण जातोय. आणि त्या ठिकाणी तो म्हणतोय की कार्पण्य दोषो पहत स्वभाव, माझा जो स्वभाव आहे एक क्षत्रिय होण्याच्या नात्याने, एका क्षत्रियाचा स्वभाव काय आहे, त्याला नैसर्गिक काय कृती आहे, ते युद्ध करणं आणि चढाई करणं, अशा प्रकारच्या युद्धामध्ये भाग घेणं हे त्यासाठी खूप स्वाभाविक आहे. पण तो या ठिकाणी म्हणतोय की अशा स्वभावामुळे, स्वभावामध्ये आता काय झालेलं आहे, दोष निर्माण झालेला आहे. कार्पण्य दोषो उपहत स्वभाव, उभारून वर आलेला आहे. आणि अर्जुन काही असा लेचापेचा किंवा नवीन शिकलेला असा कोणी योद्धा नव्हता, तर किंवा आता नुकतंच काहीतरी ट्रेनिंग घेऊन कॉलेजमधनं बाहेर पडलेला योद्धा नव्हता, तर तो एक खूप अकम्प्लिश्ड फायटर होता. त्यांनी मोठ्या मोठ्या युद्ध आत्तापर्यंत केलेली होती, त्यांनी मोठ्या मोठ्या लोकांशी, देवी देवतांशी युद्ध केलेले होते, त्यांनी अग्नी, इंद्र, लॉर्ड शिवा यांच्याशी युद्ध करून त्यांना पराजित करून त्यांना प्रसन्न करून त्यांच्याकडून त्याने अनेक अनेक शस्त्र आणि अस्त्र या प्रसंगासाठी खास करून त्यांनी काय केलेली होती, गोळा केलेली होती. पण मग तो पुढे म्हणतोय की धर्मसंमूढ चेतः, आता माझी अवस्था कशी झालेली आहे, धर्मसंमूढ. धर्मसंमूढ म्हणजे माझा जो धर्म आहे, माझी जी ड्युटी आहे, माझं जे कर्तव्य आहे एका क्षत्रिय होण्याच्या कारणाने, तर ते क्षत्रियाचं कर्तव्य, माझी ड्युटी कशी केला करावी मी या परिस्थितीमध्ये, हे मला काय होत नाहीये, मला समजत नाहीये. आणि असं का झालेलं आहे बरं, तर तो असा विचार करत होता की जर का मी युद्ध केलं तर त्या ठिकाणी काय होऊ शकतं, मला अननेसेसरीली व्हायलन्स किंवा जो हिंसा आहे ती हिंसेचा आधार घ्यावा लागेल. नंतर तो विचार करत होता की कदाचित हे करायच्या ऐवजी बरं आहे की मी हातामध्ये एक वाडगा घेतो आणि भीक मागत हिंडतो बाहेर समाजामध्ये आणि ते करून मी माझी उपजीविका चालवतो. पण त्याला तेही कळालं की अशा प्रकारे एका क्षत्रियाला भीक मागून जगणं हे काही फारसा सोपं नाहीये. नंतर त्याला असं वाटलं की जर का मी यांच्याशी युद्ध करून यांच्यावरती विजय जरी प्राप्त केला तरी तो विजय म्हणजे एक प्रकारचा पराभवच आहे. का? कारण जसं मी आधी म्हणालो की विजय प्राप्त करून त्यांना पूर्णपणे ठार मारून मी राज्य कसं काय उपभोगू शकेन. ज्या नातलगांशी आपल्याला आनंद उपभोगायचा आहे ते जर का जिवंत नसतील तर मी राज्य किंवा आनंद कसा प्राप्त करू शकेन. अशा प्रकारे सर्व बाजूनी त्याचं खूप कन्फ्युजन झालं, त्याला भ्रम पडला आणि त्यामुळे तो काय झालेला आहे, समूढ चेता. त्याची जी चेतना, त्याचा जो भाव आहे तो एक भ्रमित व्यक्तीप्रमाणे झालेला आहे. आणि प्रभुपाद त्या ठिकाणी शिल प्रभुपाद त्या ठिकाणी तात्पर्यमध्ये लिहितात की ज्यावेळी शारीरिक स्तरावरती अशा प्रकारचा मोह किंवा आपले जे शरीराशी निगडीत आपले जे कुटुंबीय असतात त्यांच्याबद्दल जी काही आपल्याला स्नेह किंवा प्रेमाचे संबंध जे असतात आणि त्याच्यावरती जे आसक्ती असते आपल्याला त्या आसक्तीमुळेच अशी एक प्रकारची अवस्था अर्जुनाची झाली होती. खास करून इतर नातेलग आणि पितामह भीष्म ज्यांनी अर्जुनाला आपल्या खांद्यावरती मांडीवरती त्याला इतकं स्नेह आणि इतका प्रेम देऊन त्याला वाढवलं होतं त्याच्या वडिलांच्या अनुपस्थितीत आणि त्याचे जे गुरु द्रोणाचार्य आहेत त्यांनी त्याला संपूर्ण धनुर्विद्या काय केली होती त्याला शिकवलेली होती. आता त्यांच्यावरतीच बाण चालवणं हे त्याला काय झालेलं आहे खूप अवघड झालेलं आहे. आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की अज्ञानाच्या प्रभावामुळे किंवा ज्ञानाच्या अभावामुळे तो असं समजत होता की आपलं अस्तित्व फक्त शारीरिक स्तरावरती आहे, शारीरिक स्तरावरतीच सीमित आहे. आपण जे काही आरशामध्ये बघतो स्वतःला तेच आपलं खरं अस्तित्व आहे असं त्याला समजत होतो. तर खरं सांगितलं की गीतेमध्ये आपलं अस्तित्व हे शारीरिक स्तरावरती आहे, तीन अवस्थांमध्ये आहे. शारीरिक स्तरावरती आहे, मानसिक किंवा भावनिक स्तरावरती आहे आणि त्याचबरोबर आध्यात्मिक किंवा आत्म्याच्या स्तरावरती पण आहे. आणि अशा प्रकारच्या स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि आध्यात्मिक शरीराच्या ज्ञानाच्या अभावामुळे, खास करून आत्म्याच्या ज्ञानाच्या अभावामुळे आणि आध्यात्मिक कृती ज्या ज्ञानाच्या स्तर अध्यात्माच्या स्तरावरती असतात त्यांच्या ज्ञानाच्या अभावामुळे त्याची अशा प्रकारची धर्मसमूढ चेतना किंवा तो अशा प्रकारे संभ्रमित झालेला होता. आता या ठिकाणी असा एक मुद्दा मला सांगावासा वाटतो की जरी अर्जुनाची अवस्था अशी भ्रमित आणि एखाद्या ऑर्डिनरी सामान्य माणसाप्रमाणे जरी झाली असली तरी अर्जुन खऱ्या अर्थाने कोणी सामान्य व्यक्ती किंवा सामान्य योद्धा किंवा सामान्य भक्त पण नव्हता. तो एक भगवंतांचा फार महान भक्त होता. आणि तसं असतानाही त्याची अवस्था का झालेली आहे असं, तर त्याचं उत्तर प्रभुपाद देत आहेत की ही पण एक भगवंतांचीच इच्छा आहे. आणि भगवंत जे आहेत ते आपल्या शुद्ध भक्तांचा अशा प्रकारे वापर करतात जेणेकरून ते आपल्याला काहीतरी शिकवू शकतील. तर त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे की जसं मराठीमध्ये एक म्हण आहे, लेकी बोले सुना लागे. म्हणजे काय की ज्यावेळी एखादी सासू असते घरामध्ये आणि तिला आपल्या सुनेला काहीतरी सांगायचं असतं, खास करून नवीन नवीन लग्न झालेल्या सुनेला, तर तिला माहिती असतं की जर का मीला डायरेक्ट काही आदेश दिला तर त्या सुनेला कदाचित ते झेपणार नाही किंवा ती ऐकणार नाही. त्यामुळे काही साफसफाई किंवा काही करायचं असेल तर ती प्रथम आपल्या कुणाला सांगते, आपल्या लेकीला सांगते, अगं ते जरा हॉल साफ करून घे वगैरे. असं मध्ये सुनेला बरोबर कळते की ते आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. ती झाडू घेऊन लगेच काय करते, साफसफाई करायला सुरुवात करते. त्याचप्रमाणे आपण बघू शकतो की भगवंत हे त्या सासूप्रमाणे आहेत आणि अर्जुनाचा ते उपयोग आपल्या लेकीप्रमाणे करतायत आणि आपण सर्व त्या सुनेंप्रमाणे आहोत की आपल्याला डायरेक्ट जर का काही सांगितलं तर कदाचित आपल्याला ते पचणार नाही किंवा आपल्याला ते झेपणार नाही. त्यामुळे असं इनडायरेक्टली ते काय करतात, आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करतायत अर्जुनाचा उपयोग करून घेऊन. मग पुढे असा प्रश्न येऊ शकतो एखाद्याला की ठीक आहे बाबा, हे सगळं तुम्ही सांगताय मान्य आहे, पण असा काय एवढा शोक आहे की जो अर्जुनाला झालेला आहे आणि त्याचा शोक झाला आणि त्यासाठी ती परिस्थिती आली उद्भवली ते सगळं मान्य आहे, त्यांनी पाच कारणं दिली वगैरे वगैरे, पण त्याचा आमच्या जीवनाशी काय संबंध किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या गोष्टीला आपण कसं रिलेव्हंट किंवा ॲप्लिकेबल बघू शकतो. तर त्याने या ठिकाणी गीतेमध्ये आपण बघू शकतो की काही तत्व जी आहेत ती तत्व ही सांगण्यात आलेली आहेत आणि ही जी तत्व आहेत ती बरोबर आपल्याला आपल्या जीवनामध्ये पण तंतोतंत आजही आजच्या जीवनातही जी 5000 वर्षापूर्वी सांगितली तीही आज आपल्याला पण लागू आहेत. ते फक्त काय करायला पाहिजे, आपल्याला ते समजण्याचा अवकाश आहे. आणि तर त्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की प्रभुपाद ज्या ठिकाणी इथं म्हणतात की कितीही प्रकारचे आपल्याकडे भौतिक ज्ञान असेल किंवा भौतिक सुबत्ता असेल जरी आपल्याकडे, तरी त्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी अशा प्रकारचे समस्या आपल्या जीवनातल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी पुरेशा नाही आहेत. तर आपल्या जीवनात पण असा काय शोक येऊ शकतो ते मी तुम्हाला सांगायचा इथे प्रयत्न करतोय. तर प्रभुपादी म्हणतायत की जीवनातील समस्या सोडवण्यासाठी पुस्तकी ज्ञान, विद्वत्ता, उच्च पद इत्यादी सर्व व्यर्थ आहे. जन्म, जरा, व्याधी आणि मृत्यू या भौतिक अस्तित्वांच्या समस्यांचा प्रतिबंध धनसंचयाने किंवा आर्थिक समृद्धीने होऊ शकत नाही. जगामध्ये अशी अनेक राष्ट्रे आहेत की जीवनातील सुखसोयीने समृद्ध, संपत्तीने परिपूर्ण, आर्थिकदृष्ट्या विकसित आहेत, तरी सुद्धा त्या ठिकाणी भौतिक जीवनातील समस्या या आहेतच. तर आपण बघू शकतो की अर्जुनाने जरी एवढं वैभवशाली संपन्न जरी नाकारलं, तरी आपण आजच्या या जीवनामध्ये आपण सर्वजण कशाच्या मागे लागलेले आहोत, आपण वैभव प्राप्त करण्याच्या मागे, सुखसमृद्धीची साधनं जी आहेत ती प्राप्त करण्याची आपण मागे लागलेलो आहोत. आणि एका दृष्टीने जर का बघितलं तर ह्याच्यामध्ये असं वावगं असं काहीच नाहीये. फक्त प्रश्न कधी येतो की ज्यावेळी समाजामध्ये आपण आपल्या एका जीवनामध्ये अनेक अनेक रोल, या शारीरिक स्तरावरती अनेक अनेक रोल आपण काय करत असतो, प्ले करत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण मी कोणाचा मुलगा आहे, किंवा मी कोणाचा पती आहे, मी कोणाचा पिता आहे, मी कुठल्या एखाद्या ठिकाणी एम्प्लॉई असेन, असे अनेक वेगवेगळे समाजामध्ये रोल मी एकत्र प्ले करत असतो. आणि अशा प्रकारच्या अनेक अनेक रोल्स प्ले करताना मला त्याचे काय करावं लागतं, त्याचे जे काही डिमांड्स आहेत त्या प्रत्येक रोलचे, ते पूर्ण करण्याची मी माझा काय चालू असतो, प्रयत्न चालू असतो. तर हे करण्यामध्ये काहीच वावगं नाहीये. पण हे करत असताना असं सांगितलं आहे की शारीरिक आणि स्थूल आणि सूक्ष्म शरीरावरती जे काही आपले रोल आहेत, ते त्यांची परिपूर्णता करताना, त्यांचे डिमांड्स फुलफिल करताना, आध्यात्मिक जे आपलं एक अस्तित्व आहे, त्या आध्यात्मिक अस्तित्वाला किंवा त्या आध्यात्मिक स्तरावरती ज्या काही कार्यपद्धती आहेत, त्यांच्याकडे जर का पूर्णपणे दुर्लक्ष करून आपण फक्त शरीर आणि शरीराशी संबंधित फक्त कार्य करत राहिलो आणि आध्यात्मिककडे आपण कानाडोळा केला, तर अशा प्रकारचा शोक जो अर्जुनाला आलेला आहे तो 100% हा आपल्या आयुष्यामध्ये काय करतो आहे, वाट पाहतो आहे. आणि अशा प्रकारची सूचना आपल्याला गीतेमध्येच भगवंत स्वयं देत आहेत. तर त्या ठिकाणी 13व्या अध्यायामध्ये एक 5 श्लोक आहेत, 13.8 ते 12. तर त्या ठिकाणी 9व्या श्लोक मध्ये भगवंत सांगतायत, ज्ञान देतात आपल्याला. ज्ञान कशाला म्हणायचं, तर ते सांगतायत की इंद्रिय अर्थेषु वैराग्यम अनहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषा अनुदर्शनम. दुसरी जी लाईन आहे ती खूप महत्वाची आपल्यासाठी. जन्म मृत्यू जरा व्याधी, जरा म्हणजे म्हातारपण आणि व्याधी म्हणजे आजारपण. तर अशा प्रकारचे हे ज्या 4 समस्या आहेत त्या आपल्या जीवनामध्ये काय आहेत, वास्तविक समस्या आहेत. आणि त्याचं दुःख दोष अनुदर्शनम, त्याचं दर्शन करण्यासाठी, त्या समस्या पाहण्यासाठी आपण काय केला पाहिजेत, प्रयत्न केला पाहिजेत. त्या समस्या आपल्या जीवनामध्ये आहेत. बऱ्याच लोकांना हा प्रश्न येतो की ह्या समस्या कशा काय आहेत, तर ते डिटेलमध्ये वर्णन करण्यासाठी आता आपल्याकडे वेळ नाही, पण ते नंतरही आपण चर्चा करू शकतो व्यक्तिगत रूपामध्ये. पण त्या जीवनामध्ये आपल्या आणि आपल्या आजूबाजूला जरी घडत असल्या, तरी कधी कधी आपला त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नसतो. त्यामुळे शास्त्रामध्ये असं म्हटलंय, पश्यन अपि न पश्यती, त्या पाहून पण आपण न पाहिल्यासारखं करतो. तर भगवंत या ठिकाणी सांगते, ज्ञान म्हणजे या वास्तविक 4 समस्या, जन्म मृत्यू जरा व्याधी यांचं दर्शन करणे, त्या आपल्या आयुष्यामध्ये आहेत. आपण कितीही आर्थिक सुबत्ता समृद्धी जरी प्राप्त केली, तरी आपल्या आयुष्यामधून आपण त्यांना दूर करू शकत नाही, हे पाहणं हे म्हणजे काय आहे, 50% ऑफ द प्रॉब्लेम सोल्युशन. आपण जर का प्रॉब्लेम काय आहे याची बरोबर डेफिनेशन केली, तर 50% आपला प्रॉब्लेम तिथे सॉल्व होतो. आणि मग उरलेलं 50% त्याचं जे आहे सोल्युशन, ते फाइंड आउट करण्यामध्ये आहे. तर काही दिवसांपूर्वी मी आमच्या मंदिरात एक नवीन व्हिजिटर आले होते, त्या व्यक्तींशी मी बोलत होतो. तर त्यांनी मला सांगितलं की अहो तुम्ही काय म्हणताय वास्तविक समस्या वगैरे आपल्या जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये अशा काही समस्या नाही आहेत, आणि आत्तापर्यंत माझ्या जीवनात असं कुठल्याही प्रकारचं काही वाईट घडलेलं नाही आहे, अशा प्रकारे त्या मला सांगायचा प्रयत्न करत होत्या. मग मी त्यांना विचारलं की जसं प्रभुपादांना एकदा एका तरुण पाश्चात्य स्त्रीनी त्यांच्याशी त्यांची भेट घेतली, आणि त्यांना त्या म्हणाल्या, त्या तरुण स्त्री म्हणाली की स्वामीजी, हे अशी जी आध्यात्मिकता आहे किंवा आध्यात्मिक ज्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या प्रत्येकाच्या आपापल्या आवडीनिवडीनुसार असतात. ज्याला कोणाला म्युझिक आवडतं तो म्युझिक घेतो, ज्याला कोणाला नाच गाणं आवडतो नाच गाण्यासाठी घेतो. पण ज्याला आध्यात्मिकतेची आवड आहे त्याने आध्यात्मिकतेचा अभ्यास करावा किंवा गीता वाचावी, म्हणजे ऑप्शनल आहे सगळ्यांसाठी. अशा अशा प्रकारचा तिचा भाव होता. त्यावेळी प्रभुपादांनी तिला विचारलं की तुला म्हातारा बनलेलं आवडेल का, तुझ्या अंगावरती तुला चेहऱ्यामध्ये आपल्या शरीरावरती सुरकुत्या पडलेलं बघणं आवडेल का, किंवा तुला मृत्यू आलेला आवडेल का. तर त्या ठिकाणी ती तिला उत्तर दे तिला म्हणजे कळेन असं काय सांगावं म्हणून. आणि त्या ठिकाणी तिला लक्षात आलं, प्रभुपादांनी सांगितलं की जर का तुला या गोष्टी नको असतील आपल्या जीवनामध्ये की म्हातारपण येणं आजारपण येणं आणि हे मृत्यू येणं अशा प्रकारचे कायमचं तुला वन स्ट्रोक सोल्युशन पाहिजे असेल तर आध्यात्मिकतेला घेण्या वाचून किंवा आत्म्याच्या स्तरावरतीच्या जे ऍक्टिव्हिटीज आहेत त्यांना घेण्या वाचून तुझ्यासाठी काही नाही आहे, पर्याय नाही आहेत. एकदा प्रभुपादांशी त्यांचे शिष्य बोलत होते आणि ते अशा प्रकारची भाषा करत होते की प्रभुपाद जे पाश्चात्य देश आहेत ज्यांच्यामध्ये खूप विकास झालेला आहे टेक्नॉलॉजिकल सायन्सचा, त्या ठिकाणी मृत्यूचं प्रमाण हे कमी आहे. आणि जे अविकसित देश आहेत खास करून भारत वगैरे आशिया खंडातले जे देश आहेत त्या ठिकाणी मृत्यूचं प्रमाण हे काय आहे, खूप जास्ती आहे. त्यावेळी प्रभुपादांनी त्यांना सांगितलं नो असं नाहीये. ते म्हणाले मृत्यूचं प्रमाण हे सगळीकडे सेम आहे आणि ते 100% आहे. ते म्हणाले असं कुठलं व्यक्ती आहे का की ज्याला अजूनही मृत्यू आलेला नाही, जो 100, 200, 300 वर्षापासून अजून जगतोय. तर तो किती विकास केलेला असेल किंवा नसेल, किती प्रगत देश असेल किंवा नसेल, तर मृत्यू हा सगळ्यांना येणारच आहे. तर आपण बघू शकतो की एखादा आपला जर का मोबाईल जरी हरवला तरी त्या मोबाईल हरवण्याबरोबर आपल्याला किती दुःख होतं. त्या मोबाईलमध्ये काही आपले महत्त्वपूर्ण कॉन्टॅक्ट्स असतात, काही डेटा असतो, काही महत्त्वाची माहिती असते, ती सर्व त्या मोबाईलबरोबर काय होते, निघून जाते आणि त्याचा आपल्याला त्रास होतो आणि दुःखही होतो. मग ते जर का आपल्या आयुष्यामध्ये सर्व जे काही आता पण आपण गोळा करायचा प्रयत्न केलेला असेल ते एका झटक्यात जर का निघून गेलं तर त्याचा आपल्याला किती दुःख होऊ शकेल आपण विचार करू शकतो. तर आज मला थोडासा म्हणजे थोडं बरं नाही आहे प्रकृती माझी, तर मला किती असा त्याचा बोलताना त्रास होतोय, आवाज बरोबर येत नाही, पाणी सारखं प्यावं असं वाटतंय. तर एक नुकतीच एक बातमी आली होती की एका राज्याचे मुख्यमंत्री होते, ते 4 वेळा मुख्यमंत्री राहिले होते आणि केंद्रामध्ये पण ते डिफेन्स मिनिस्टर म्हणून राहिले होते. त्यांचं नुकतंच काय झालेलं होतं, निधन झालेलं होतं. आणि ते इतके प्रभावशाली नेते होते, त्यांना मान्यता होती समाजामध्ये, संपूर्ण प्रकारचे त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट्स होते, आर्थिक सुबत्ता होती, सामग्री होती. आणि ते असताना सुद्धा त्यांनी सगळ्यात चांगल्यातले चांगले जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे भारतामध्ये गेले, अमेरिकेमध्ये ते चांगल्यातले चांगले हॉस्पिटल्स आहेत, त्या चांगल्यातले चांगले जी औषधं आहेत त्याचा त्यांनी वापर केला. पण तरी सुद्धा ज्या दिवशी त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला त्यावेळेपासून 1 वर्षामध्ये सर्व खेळ काय झाला होता, समाप्त झाला होता. तर अशा प्रकारे आपण प्रॅक्टिकली बघू शकतो की कितीही प्रकारचे आपले जे भौतिक कॉन्टॅक्ट किंवा सुबत्ता, त्यांना जर का कोणी सांगितलं असतं की ज्यावेळी ते केंद्रीय मंत्री झाले असते, 2-3 वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे, की असं काही तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे, तर त्याचं कदाचित कोणाला त्याचं महत्त्व पटलंच नसतं. तर प्रभुपाद लिहितात की ज्याप्रमाणे एखाद्या जंगलामध्ये किंवा डोंगरावरती वणवा पेटतो त्याप्रकारे वणवा कोणी पेटवलेला असतो का, वणवा कोणी पेटवत नाही, तो ऑटोमॅटिक लागलेला असतो नको असताना सुद्धा. त्याचप्रकारे आपल्या आयुष्यामध्ये या 4 गोष्टी येतील नको असताना सुद्धा. तर असं म्हणलं जातं की देर आर सो मेनी प्रॉब्लेम्स इन दिस वर्ल्ड अँड दिस वर्ल्ड इटसेल्फ इज अ प्रॉब्लेम. या जगामध्ये अनेक समस्या आहेत पण या जगामध्ये राहणं ही एक वेगळी समस्या आहे. तर ते ज्यावेळी आपल्याला कळेल त्यावेळी मग आपण काय करू शकतो, सोल्युशनच्या मागे आपण धावू शकतो. तर मग कोणी असा प्रश्न विचारू शकेल की ठीक आहे बाबा मी या समस्या आहेत, मग याच्यावरती उपाय काय आहे. तर तो उपाय पण त्यांनी काय केलेला आहे, त्या 13 अध्यायाच्या 8व्या श्लोकामध्ये सांगितलेला आहे भगवंतांनी. आणि त्या ठिकाणी ते म्हणतात अमानित्वम अदम्बित्वम अहिंसा शांतीर आर्जवम आचार्योपासनम शौचम. आचार्य उपासना, आचार्यांची उपासना केली पाहिजे, म्हणजे एखाद्या आध्यात्मिक गुरुकडे काय केलं पाहिजे, गेलं पाहिजे. एक प्रामाणिक आणि प्रमाणित जे गुरु आहेत त्यांच्याकडे जाऊन अशा प्रकारे आपल्या ज्या जीवनातल्या खऱ्या समस्या आहेत त्यांचं आपण काय केलं पाहिजे, निदान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग कोणी असं म्हणेल अरे वा छान सोल्युशन आहे, मग माझे जे गुरु असतील ते मला कशी काय मदत करतील बाबा? समजा असं आहे का की मी समजा आजारी पडलो आणि मी डॉक्टर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो आणि मला डॉक्टरांनी सांगितलं की बाबा तुमचं असं असं ऑपरेशन करायचे आणि तुम्हाला एक 5 लाख रुपये खर्च येणार आहे, तर त्या 5 लाख रुपयामधले काही 4 लाख रुपये माझे गुरु मला देणार आहेत का? अशी ती मदत करणार आहेत का आपल्याला? किंवा कोणी म्हणेल की बाबा माझ्या मुलाचं लग्न होत नाही किंवा माझ्या मुलीचं लग्न होत नाही, तर गुरु काय आपल्यासाठी एखादा मुलगा किंवा मुलगी शोधून आणणार आहे का आणि आपल्याला लग्न करायला काही मदत करणार आहे का? तर अशी काही मदत गुरु करतात का असा एखाद्याला प्रश्न पडू शकेल? तर त्याचं उत्तर ऑब्व्हियसली आहे नो. तर गुरु अशा प्रकारचे कुठलीही भौतिक जी कार्य आहेत ती कार्य गुरु करत नाही. गुरु सगळ्यात महत्त्वाचं कार्य, खास करून आध्यात्मिक गुरु किंवा आध्यात्मिक शिक्षक जे असतात, ते आपल्याला आध्यात्मिक ज्ञान, आध्यात्मिक गायडन्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आध्यात्मिक प्रेरणा, आध्यात्मिक भक्तीचे कार्य करण्यासाठी, आध्यात्मिकतेचा स्वीकार करण्यासाठी आपल्याला प्रेरणा देतात. आणि अशा प्रकारे गुरु आपल्याला आध्यात्मिकतेवरती कनेक्ट करतात आणि संलग्न करतात आपल्या स्वतःच्या उदाहरणाने. ते जे ज्या प्रकारचं आयुष्य जगतायत आणि ज्या प्रकारचं उदाहरण आपल्यासमोर प्रस्थापित करतायत, जेणेकरून आपण पण अशा प्रकारची कार्य आध्यात्मिकतेला स्वीकार करण्यासाठी आपण काय होऊन जाऊ, तयार होऊन जाऊ. तर आपण असं बघू शकतो की याचं सगळ्यात ज्वलंत आणि कंटेम्पररी आजच्या समकालीन उदाहरण द्यायचं झालं तर इस्कॉनचे संस्थापक आचार्य जे आहेत श्रील प्रभुपाद. तर जवळजवळ 100 वर्षापूर्वी आजपासून म्हणजे 1922 साली ते सर्वप्रथम एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद, त्यावेळी त्यांचं नाव होतं अभयचरण दे, ते आपल्या आध्यात्मिक गुरूंना भेटले कलकत्त्यामध्ये. तर त्या ठिकाणी कलकत्त्यामध्ये उलटडंगा नावाची एक जागा आहे आणि त्या जागेवरती गौडिया मठ आहे. त्या गौडिया मठाच्या गच्चीवरती टेरेसवरती ते त्यांना सर्वप्रथम भेटले आणि त्यांना त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी नमस्कार करून त्यांनी अजून बसायचा अवकाश आपल्या मित्राबरोबर ते बसत होते तोपर्यंत त्यांच्या आध्यात्मिक गुरूंनी त्यांना प्रेरणा दिली, त्यांना आदेश दिला की तुम्ही काय करा, तुम्ही तरुण आहात आणि इंग्रजीमध्ये तुम्ही शिकलेले आहात, तर तुम्ही या गीता आणि भागवताचा जो प्रचार आहे तो प्रचार संपूर्ण देशामध्ये, खास करून पाश्चात्य देशामध्ये जावा आणि त्या ठिकाणी तुम्ही इंग्रजी भाषेमध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार करा. आणि त्यामुळे आपण बघू शकतो की इस्कॉन ही जगातली एकमेव संस्था आहे, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ, की जे गीते आणि भागवताचा प्रचार ही अनेक अनेक देशामध्ये, अनेक अनेक ठिकाणी, अनेक अनेक लँग्वेजेस भाषेमध्ये या आध्यात्मिक ज्ञानाचा तो प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये लागलेले आहे. का? तर जेणेकरून सर्वसामान्य लोक जे आहेत त्यांची सेवा होऊ शकेल, त्यांच्या आयुष्यामधला जो शोक आहे, त्यांच्या आयुष्यामधले जे खरे वास्तविक समस्या आहेत, त्या समस्यांवरती त्यांना काही उपाय सांगणे आणि त्या उपायाला त्यांना काय केलं पाहिजे, त्यांनी तो स्वीकार केला पाहिजे, त्यासाठी कार्यशील किंवा प्रयत्नशील आहे. आणि त्याचा प्रयत्नच म्हणून इथे पुण्यामध्ये हे असं मंदिर झालेलं आहे. पुण्याच्या या मंदिरामध्ये अनेक अनेक कार्यक्रम चालतात गीतेवरती, भागवतमवरती. रोज सकाळी श्रीमद भागवतमची कक्षा वर्ग असतो, त्याचबरोबर रविवारी खास करून भगवद्गीतेचे अध्ययन वर्ग चालतात. त्याशिवाय पुण्याच्या इतर अनेक अनेक भागांमध्ये, पुणे सिटीमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये गीतेचे वर्ग चालतात. तर अशा प्रकारचे हे जे 4 समस्या या आपल्या जीवनामध्ये सृष्टीच्या निर्मितीपासून आहेत, तर असं काही या समस्या असं काही नवीन नाही आहेत आणि त्याच्यावरती उत्तर पण जे आहे ते काय आहे तेही जुनंच आहे, त्याच्यामध्ये नवीन काय असं नाही आहे. पण जशी एक जाहिरात होती मराठीमध्ये, एक जे स्त्री असते तिला दाखवलेलं त्या जाहिरातीमध्ये की ती बाळाला, आपल्या बाळ रडत असतं त्यामुळे तिला ते काहीतरी औषध द्यायचा प्रयत्न करत असते आणि त्या बाळाची आई आणि तिची आजी, तर बाळाची आजी आईला विचारते की काय झालं, ते बाळाची आई म्हणते की बाळ रडत होतं. मग बाळाची आजी म्हणते त्याला अमुक अमुक दे त्या बाळाला, कारण तू लहान असताना मी तुला काय करत होते तेच देत होते. मग त्या बाळाच्या आजीची आई आतून आवाज देते आजीला आणि म्हणते काय झालं, मग बाळाची आजी म्हणते बाळ रडत होतं. आजीची आई तिला आतून आवाज देते तू त्याला अमुक अमुक दे, कारण तू लहान असताना मी तुला ते देत होते. म्हणजे याचा अर्थ काय झाला, जाहिरात करणाऱ्यांना सांगायचं होतं की हा प्रॉब्लेम बाळांना येणारा काय आहे खूप जुना आहे, काही नवीन प्रॉब्लेम नाही, तो सेमच प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम काय रिपीट होत असतो, हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. आणि त्याचबरोबर त्याच्यावरती सोल्युशन जे आहे ते आमचं जे प्रॉडक्ट आहे कंपनीचं ते इतकं जुनं सोल्युशन आहे आणि तेही प्रभावी सोल्युशन आहे. तर अशाच प्रकारे भगवंत आपल्याला गीतेमधून अशा प्रकारचं ज्ञान द्यायचा प्रयत्न करत आहेत. प्रभुबांसारखे आध्यात्मिक गुरु आचार्य जे आहेत ते आपल्यापर्यंत गीता पोहोचून आपल्याला तेच सोल्युशन, जुने प्रॉब्लेम आणि जुने सोल्युशन 100% ज्याचं काम होणार आहे अशा प्रकारचे सोल्युशन्स आपल्याला द्यायचा प्रयत्न करतायत. तर आपण ही जी काही सगळी माहिती आहे, हे सर्व जे ज्ञान आहे त्याला आपण स्वीकार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि भक्तीचा जो मार्ग आहे, जसं प्रभुपाद लिहितात शेवटी की या तात्पर्यमध्ये यासाठी जर आपल्याला कायमचा शोक आवरायचा असेल तर ज्याप्रमाणे अर्जुन हा श्रीकृष्णांचा आश्रय घेत आहे त्याप्रमाणे आपणही श्रीकृष्णांचा आश्रय घेतला पाहिजे. म्हणून अर्जुनाने श्रीकृष्णांना निश्चितपणे आपल्या समस्यांचे निराकरण करण्यास सांगितले आणि तोच कृष्ण भावनेवरचा काय आहे मार्ग आहे. तर आपल्या जीवनामध्ये आपण सुरुवातीचा काही काळ जो असतो जन्म झाल्यानंतर तरुण अवस्थेमध्ये येईपर्यंत मोस्टली आपण शारीरिक स्तरावरतीच कार्यरत असतो. आणि ज्यावेळी आपण मग भौतिक ज्ञान घेण्यासाठी शाळा कॉलेजमधून सुरुवात करतो तर त्यावेळी आपल्याला भौतिक ज्ञानाबरोबरच आध्यात्मिक ज्ञान घेण्याचा आणि आपलं जीवन बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ज्यावेळी आपण अंतिम चरणामध्ये आपल्या आयुष्याचा असू त्यावेळी आपण आपला संपूर्ण फोकस जो असला पाहिजे तो शारीरिक आध्यात्मिक आणि जीवनाच्या शेवटी फक्त आध्यात्मिकतेवरती आपण असा फोकस केला पाहिजे. जेणेकरून काय होऊ शकेल, जेणेकरून अशा प्रकारचे हे जे समस्या आहेत आपल्या जीवनावरती आणि त्याच्याने येणारा जो शोक आहे स्वतःला आणि आपल्या इतर कुटुंबियांना पण, त्याच्यावरती आपण कायमचा विजय प्राप्त करू. आणि हे फक्त अशा प्रकारचं ज्ञान हे फक्त अर्जुनाला ऍप्लिकेबल नसून ते आपल्या जीवनामध्ये पण अशा प्रकारे ऍप्लिकेबल आहे. आणि अशा प्रकारे आपण हे त्याचा स्वीकार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर 2 मिनिटात मी या ठिकाणी आज आपण काय चर्चा केली याची एक सारांश सांगायचा प्रयत्न करतोय. तर या ठिकाणी आजच्या 2.8 श्लोकामध्ये आपण बघितला की एका शिष्याचा भाव किंवा अर्जुनाचा भाव काय आहे, किती असहाय्यतेने तो संपूर्ण भौतिक ऐश्वर्याचा प्रतिकार म्हणजे त्याचा स्वीकार न करता तो गुरूंची शरण जाण्याची इथे तो भावना व्यक्त करतोय. आणि अशा प्रकारे तो आध्यात्मिक गुरूंना शरण जातोय. आणि अशा प्रकारे शरण गेल्यानेच आध्यात्मिक गुरु जे असतात आपण त्यांना हुडकलं पाहिजे, जे प्रामाणिक गुरु आहेत. आणि प्रामाणिक गुरु आपल्याला भौतिकतेबरोबर आपलं भौतिक जीवनाबरोबर आध्यात्मिक जीवन पण कसं बॅलन्स करायचं याची शिक्षा आणि ह्याची आपल्याला प्रेरणा देतात, जेणेकरून पण आध्यात्मिकतेचा आपला विकास होऊ शकेल आणि आपण आपला जो शोक आहे तो आपण इथे कायमचा आपण मिटवू शकू. बहुत बहुत धन्यवाद. हरे कृष्ण. कोणाचे काय प्रश्न असतील तर आपण व्यक्तिगत बोलून पण त्याच्यावरती चर्चा करू शकतो. हरे कृष्ण.